Yes, super hits 93.5 at FM पर मैं हूँ अकी आपके साथ। आप सुन रहे हो नाइट लाइफ, और नाइट लाइफ पर आज वर्ल्ड बुक डे है तो उसी की बात कर रहा हूँ। और आप मुझे बता रहे हो आपका फेवरेट बुक कौन सा था, तुमसे फेवरेट पुस्तक?
मी अश्विनी बोलती है। मला ना एक बुक आवडायचं चिंटू म्हणून होतं पहिले वाला, म्हणजे अजूनही मिळतं ते। तर त्याच्यामधल्या गोष्टी आणि त्याच्या चिंटूच्या ज्या नटखटपणा होता तो खूप आवडायचा मला। मी अजूनही वाचते, म्हणजे शनिवार रविवारी मी आजूबाजूच्या मुलांना गोळा करते आणि मी वाचायला सुरू करते। खूप मजा येते सगळ्या लहान मुलांच्या सोबत ते वाचताना। आणि आता एक नवीन बुक आलं होतं मध्ये, अलबत्त्या गलबत्त्या म्हणून, जी मराठीचं होतं, तेही तसंच होतं सेम, तेही खूप मस्त होतं, म्हणजे त्याच्यामधल्या गोष्टी असं।
खूप साऱ्या आठवणी आहेत पुस्तकाला घेऊन 93.5 रेड एफ एम वर। ज्ञान जितना बढे उतना अच्छा, बजाते राहो।